सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि जगण्याचा संडा सांगण्यासाठी कोण आहे माझ्या सोबत लाईन वर. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग रुद्रा.
बोला सुलक्षणा जी, कशा आहात? बोला बोला, काय आहे जीवन जगण्याचा फंडा?
ऍक्च्युली आपण जेव्हा जगतो तेव्हा प्रत्येक जण जनरली आपण स्वतःसाठी जगत असतो, पण आपण जर थोडस चेंज करून आपण जर दुसऱ्यांसाठी जगण्याचा एक हे केला, म्हणजे आपल्या जागी दुसऱ्याला ठेवून किंवा दुसऱ्यांची काय रिक्वायरमेंट आहे ते हे करून आपण हेरून जर आपण त्यांच्यासाठी थोडंफार काही करायची इच्छा ठेवून जर जगलं तर देवाला सुद्धा नक्कीच तेच आवडतं. स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगलं तर आपण स्वतः जास्त सुखी होतो. असं म्हणजे वेन गॉड ब्लेसेस अस फायनान्शियल, डू नॉट इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ गिव्हिंग.
ओके, सो देणं जरुरी है, देणं आणि देणं म्हणजे आपण काय फक्त फायनान्शियलीच गोष्टी देऊ शकतो असं नाही. कधी कधी आपला वेळ देणं गरजेचं असतं, कधी कधी आपले विचार देणं गरजेचं असतं, कधी कधी सल्ला देणं गरजेचं असतं, कधी कधी स्माईल देणं गरजेचं असतं. मॉर्निंग नंबर वन मध्ये इतरांचा विचार करा, लोक तुमचा विचार करतील, जिंदगी खूबसूरत हो जाएगी. है आज का पूरा दिन जो है थॉटफुल डे है बन गया है, पॉजिटिविटी से भरा हुआ दिन बन गया है, इसीलिए एक पॉजिटिव सा ट्रैक दिल चीज तुझे दे दी फ्रॉम एयर लिफ्ट. गाणं सुद्धा देण्याचा उल्लेख पाहिला, गाणं आणि देणं कविता सुद्धा झाली. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.